आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात। 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायती राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता महाराष्ट्राला दुसऱ्या टप्प्यात 109 कोटी रुपये वितरित। बिहारमध्ये नालंदा इथं माघरा शीतलाष्टमी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 8 महिलांचा मृत्यू। आणि महावीर जयंतीनिमित्त देशभरात धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं आयोजन। जनगणनेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून नागरिकांना स्वनोंदणी पोर्टलद्वारे दोन्ही टप्प्यात माहिती देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। देशातली ही 16 जनगणना असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराची माहिती गोळा केली जाईल। त्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या अशा माहितीचा समावेश असेल। या प्रक्रियेत कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, जात, मालकी हक्क तसंच त्या घरातल्या विवाहित जोडप्यांची संख्या आणि वाहनांची माहितीही नोंदवली जाणार आहे। जर एखादं जोडपं लिव्ह इन संबंधाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह नातं मानत असेल तर त्यांची गणना विवाहित जोडप्यांमध्ये केली जाईल असं या पोर्टलमध्ये म्हटलं आहे। पोर्टलवर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी उपलब्ध आहे, त्यामुळे जनतेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाईल। ही जनगणना मागील जनगणनांपेक्षा वेगळी असेल। डिजिटल माध्यमांच्या वापरामुळे माहिती संकलन अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल। परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील जनगणना 2027 सहभागी होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं। देशाची लोकसंख्या, सामाजिक रचना आणि आर्थिक स्थिती यांचा दीर्घकालीन आणि अचूक आढावा घेण्यासाठी जनगणना दर 10 केली जाते असं ते म्हणाले। गुजरातमधल्या वाव थराद इथं 19,806 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। त्यातले 10,921 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प ऊर्जा क्षेत्र, रस्ते वाहतूक, महामार्ग तसंच रेल्वे मंत्रालयाशी संबंधित आहेत। याशिवाय गुजरात सरकारच्या नगरविकास, जलसंपदा, पाणीपुरवठा, रस्ते आणि इमारती, गुजरात औद्योगिक विकास महामंडळ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यटन आणि आदिवासी विकास विभागांशी संबंधित 8,886 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते आज झाला। गांधीनगर इथल्या सम्राट संप्रती महासंग्रहालयाचं उद्घाटन महावीर जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। देशाच्या उज्ज्वल परंपरा आणि इतिहासाचं ज्ञान भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बळ देतं असं त्यांनी यावेळी सांगितलं। अहमदाबाद जिल्ह्यात साणंद इथं केन्स सेमिकॉन प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पंचायती राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15 वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानाला मंजुरी देऊन केंद्र सरकारनं निधी वितरित केला आहे। महाराष्ट्राला पंचायती राज संस्थांसाठी अनुदानातल्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यातून प्रत्येकी 109 कोटी रुपये वितरित झाले आहेत। हा निधी 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रासह तेलंगणा, राजस्थान, उत्तराखंड आणि मिझोराम या राज्यांना मिळणार आहे। या अनुदानामुळे गाव पातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल आणि गरजेनुसार विकास कामं राबवता येतील। तेलंगणाना 12,600 ग्रामपंचायतींसाठी पहिल्या हप्त्यात तब्बल 247 कोटी रुपये देण्यात आले आहेत। उत्तराखंडला दुसऱ्या हप्त्यात 91 कोटी रुपये मिळाले असून याचा लाभ 13 जिल्हा परिषदा, 95 ब्लॉक परिषद आणि जवळपास 8,000 ग्रामपंचायतींना होणार आहे। मेघालयालाही 2021-22 या आर्थिक वर्षात दुसऱ्या हप्त्यात 27 कोटी रुपये मिळाले आहेत। ठराविक उद्दिष्टांसाठी मर्यादित निधी आणि स्थानिक गरजेनुसार वापरता येणारा निधी असे 2 प्रकारचे हे निधी आहेत। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत। आसाममध्ये 85 वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध असून त्याद्वारे मतदान सुरू झालं आहे। ही प्रक्रिया 5 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून 13 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसनं आज तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला। यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। तमिळनाडूत निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे. अण्णा द्रमुकचे के पलनीसामी यांनी तमिळनाडूतल्या कोविलपट्टी इथं आज प्रचारसभा घेतली. काडेपेटी उद्योगासाठी GST अर्थात वस्तू आणि सेवा कर 18% बारा टक्क्यांवर आणण्याची मागणी त्यांनी केली असून कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान होईल. तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला 1 टप्प्यात मतदान होईल. केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिलला मतदान होईल. निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात बिहार शरीफ इथं माघरा शीतलाष्टमी मंदिरात आज सकाळी धार्मिक विधीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 8 महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अचानक पसरलेल्या अफवेनं गर्दीत गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये दिले जाणार आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश नितीश कुमार यांनी दिले आहेत. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त देशभरात धार्मिक कार्यक्रम झाले आणि शोभायात्रा निघाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन अधिक संवेदनशील, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी सतत प्रयत्न करावेत असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भगवान महावीरांची कालातीत शिकवण सर्वांना आत्मशिस्त, करुणा आणि सलोख्याच्या जीवनासाठी मार्गदर्शन करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. भगवान महावीर यांचे आदर्श आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करणारे असून ते आजच्या जगातही अत्यंत समर्पक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांची जयंती आज मुंबईसह राज्यातही विविध ठिकाणी साजरी झाली. देशभरात मार्च महिन्यात घरगुती, व्यावसायिक वापरासाठीचे तसंच उपाहारगृह अशा 3 लाखांपेक्षा जास्त PNG जोडण्यांना गॅस पुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे. याशिवाय 2.5 लाखांहून अधिक नवीन जोडण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. 1 मार्चपासून दररोज सरासरी 50 लाखांहून जास्त घरगुती वापराच्या LPG सिलिंडर्सचं वितरण करण्यात आलं आहे. तसंच 23 मार्चपासून स्थलांतरित मजुरांना 5 किलो वजनाचे 3 लाखांहून अधिक फ्री ट्रेड LPG सिलेंडर्स विकल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. देशात पेट्रोल, डिझेल, LPG आणि PNG यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून लागू होणारे दर पूर्वीप्रमाणेच राहतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दर जैसे थे असले तरी वार्षिक मूल्यदरांच्या तक्त्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनेक बदल केले आहेत. यामध्ये मंजूर प्रादेशिक आणि विकास योजनांची अंमलबजावणी, नवीन सर्व्हे नंबरची नोंद आणि गहाळ किंवा नागावांच्या नावातल्या दुरुस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून चंचल कुमार यांची आज नेमणूक झाली. चंचल कुमार हे 1992 बिहार केडरचे आहेत. माहिती प्रसारण मंत्रालयाचे विद्यमान सचिव संजय जाजू यांची ईशान्य भारत विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार पंचायती राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता महाराष्ट्राला दुसऱ्या टप्प्यात 109 कोटी रुपये वितरित. बिहारमध्ये नालंदा इथं माघरा शीतलाष्टमी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 8 महिलांचा मृत्यू आणि महावीर जयंतीनिमित्त देशभरात धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.